chinimandi.com पॉडकास्ट।
15 आयकर अधिकाऱ्यांना सरकारनं दिली सक्तीची निवृत्ती। भ्रष्ट अधिकाऱ्यांना लगाम घालण्याच्या आपल्या वचनाला जागून केंद्रातील मोदी सरकारनं भ्रष्टाचार, सीबीआय प्रकरण आणि इतर आरोपांमुळं आता 15 वरिष्ठ आयकर अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती दिली आहे। सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांनी CIT, JCIT, एडिशनल CIT, ACIT पदावर कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियम 56J अंतर्गत सक्तीची निवृत्ती दिली आहे। निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि सीबीआयसह अनेक तक्रारी दाखल होत्या। भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनानुसार केली गेली, ज्यामध्ये PM मोदी लाल किल्ल्यावरून बोलताना म्हणाले होते की आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या आणि कर भरणाऱ्या लोकांना त्रास देणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। ते म्हणाले, कर विभागातील काही अधिकारी आपल्या बळाचा दुरुपयोग करून करदात्यांना त्रास देतात। या अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचं धाडसी पाऊल उचललं आहे। तसंच अशा प्रकारचे व्यवहार आता सहन केले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यापूर्वी CBDT 12 अधिकाऱ्यांसह 49 उच्च पदांवर कार्यरत कर अधिकाऱ्यांनाही नियम 56J अंतर्गत वर्षाच्या सुरुवातीलाच सेवानिवृत्त केलं होतं। यामध्ये अधिकांश अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणं होती, ज्यामध्ये करोडोंच्या रकमेची अफरातफर केली होती। या यादीमध्ये देशभरातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे। एका अधिकाऱ्याला 15,000 रुपयांची लाच घेताना पकडलं होतं। जूनमध्येही सरकारनं भ्रष्टाचारांच्या आरोपांवर CBI 15 आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त केलं होतं। यांच्यावर लाच, तस्करी आणि कटकारस्थान करण्याचा आरोप होता। यापूर्वी 12 IRS अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त होण्यास सांगितलं होतं।